ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर त्या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5,00,000 महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10,00,000 महिलांचं उत्पन्न 2,50,000 जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं, त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
60,00,000, 80,00,000 जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही.
लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करण्याची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे. 80,00,000 लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले, याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये बारडोली इथं महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातातल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. वातावरणात एल निनो हा घटक आकाराला येत असून यंदा जागतिक हवामानावर त्याचा अत्यंत तीव्र प्रभाव पडेल असा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिला आहे. तसंच यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनोची स्थिती निर्माण होण्याची 80% शक्यता असून ती नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान बदलामुळं या स्थितीचा प्रभाव अधिक तीव्र होईल असं हवामानशास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज उद्यापासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीत त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यात प्रामुख्यानं ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध निर्माण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधल्या परस्पर सहकार्यांच्या संधीच्या शक्यतांवर चर्चा होईल. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटिक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षद कुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांक प्रणाली टप्प्याटप्प्याने रद्द करून त्या जागी एक सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चलनवाढ आणि किंमत निर्धारण विषयक माहिती प्रणालीचं आधुनिकीकरण करून त्याला जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांकात आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 पर्यंत सुधारणा करायला मंजुरी दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय उच्च शिक्षण विभागानं प्रधानमंत्री संशोधन अध्यासन योजना 2026 साठी अर्ज मागवले आहेत. जागतिक भारतीय प्रतिभेला भारताच्या प्रगत संगणन, सेमीकंडक्टर आणि सायबर सुरक्षा यासारख्या 13 क्षेत्रांमध्ये संशोधन, विकास, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी जोडणं या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्व, पात्रतेचे निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पीएमआरसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.